समास आठ, आत्माराम निरूपण. सुरुवातीला गणेश, शारदा आणि नामाला वंदन केले आहे. बुद्धीची देवता गणपती, वाणीची स्वामिनी वैखरी आणि नामामुळे आपल्याला आत्मारामाची उपासना करण्याची प्रेरणा मिळते. नंतर आत्मारामाची विविध नावे सांगितली आहेत. पुढे त्याचे कर्तृत्व तर सांगितले आहेच, पण त्याचा एक विशेषही सांगितला आहे. आत्मा एकच असला तरी देहानुसार तो भेदात्मक वागताना आढळतो. म्हणूनच प्रत्येकाचे आचार विचार, आहार, बुद्धी यामध्ये परस्पर विरोधही दिसून येतो. आपल्याला आपल्या स्थूलदेहाचंही संपूर्ण ज्ञान होत नाही, तर सूक्ष्म अंतरात्म्याविषयी कळणे सूक्ष्मदृष्टी केल्याशिवाय अशक्यच आहे. मात्र तोच अंतरात्मा ज्ञानी लोकांच्या मुखातून आपल्याला या सर्व गोष्टी समजावून देतो. म्हणूनच त्याची उपासना करणे जरूर आहे. श्रीराम नमो गणपती मंगलमूर्ती, जयाचे निमती स्फूर्ती, लोक भजती स्तवन करीती आत्मयाचे. नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यांतरी प्रकाश करी, नाना भरोवरी विवरी नाना विद्या. सकळ जनामधे नाम राम, नाम उत्तमोत्तम, श्रम जाऊन विश्राम चंद्रमौळी पावला. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. आत्मा राम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्य घडे आत्मया विण. जीवात्मा शिवात्मा परमात्मा, जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा, देवदानव मानवी. नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप, चैतन्यरूप सस्वरूप द्रष्टारूप जाणिजे. नरोत्तमु विरोत्तमु पुरुषोत्तमु रघोत्तमु, सर्वोत्तमु उत्तमोत्तमु त्रैलोक्यवासी. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नस्ता सर्वसपाट चहूकडे. आत्मज्ञानी समजे मनी, पाहे जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्या विणे वोस. रंक अथवा ब्रह्मादिक एकची चालवी अनेक, पहावा नित्या नित्य विवेक कोणी एके. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना परोपरी किती म्हणोनी सांगाव्या. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळोने दणे चुकावणे प्राणी मात्रासी. एकास एक जपती टपती, एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे. एक आत्मा अनंत भेद, देहे परत्वे घेती स्वाद, आत्मा ठाईंचा अभेद भेद ही धरी. ज्या प्राण्यास जो आहार, तेथेची होती तत्पर, पशुचे आहारी नर अनादरे वर्तती. आहार भेद देहे भेद, गुप्त प्रकट उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद वेगळाला. सूक्ष्मदृष्टी आणिता मना, शरीराचा अंत लागेना, मातो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो. देहात्मयोग शोधून पाहिला, तेणे काही अनुमानला, स्थूल सूक्ष्माचा गलबला गथागोवी. गथागोवी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलिला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्माराम निरूपण नाम समास आठवा. श्रीराम.